సద్గురు స్వామి మకరందనాథాయన గురువార 1 నవంబర్ 1990 ते सोमवार 5 नोव्हेंबर 1990 बारामती आनंद यात्रा गुरुवार 1 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजता स्वामीजी 2 गाड्या घेऊन बारामतीला जायला निघाले. ज्ञानोबा माऊली स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथांचा जय जयकार करून गाड्या निघाल्या. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तळ्यातल्या गणपतीला वंदन करून गाडीने वेग घेतला. आज सर्वत्र एकच विषय सुरू होता, कार सेवेचा. आदल्याच दिवशी ठरल्यावेळी पूर्वी ठरल्याप्रमाणे अयोध्येत राम मंदिरावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंचा भगवा ध्वज लावला होता, पण यावेळी अनेक कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. यासंबंधीचं बोलणं गाडीत सुरू होतं. सप्रे काका म्हणाले, आपल्या रेडिओ स्टेशनपेक्षा बीबीसीच या बातम्या जास्त स्पष्ट आणि खऱ्या देत आहे. एकंदरीत साराच विषय इंटरेस्टिंग चालला होता. एवढ्यात गाडी रेसकोर्स जवळ आली. स्वामीजी म्हणाले, प्रमोदिनी हे पाहिलंस का, पुण्याचं रेसकोर्स. इथे घोडे पुढे धावतात आणि माणसं त्यांच्या मागे धावतात. मी उत्सुकतेने बाहेर पाहिलं. एक घोडा रेसकोर्सवर धावण्याची तालीम करीत होता. गाडीने पुणे शहर सोडलं आणि स्वामीजी म्हणाले, आता हरिपाठ वाचूया. मग हरिपाठाचं वाचन झालं. स्वामीजी म्हणाले, हा प्रमोदिनी विचार तुला काही शंका असली तर. यातली मी विचारलं, हरिपाठातल्या 5व्या अभंगात शम दमानवेरी हरी झाला असं म्हटलंय, याचा अर्थ काय? स्वामीजी म्हणाले, एक हरिनाम दृढ धरलं म्हणजे मग दुसरं काही राहत नाही. द्वैत नाहीस होऊन तो हरीच सर्वांमध्ये स्वतः सकट सर्वांभूती दिसू लागतो. पुढे काही काळाच्या साधनेने साधकच हरिमय होतो. त्याला वेगळे काहीही शम दम करावेच लागत नाहीत. शम म्हणजे विषयांचे शमन, विषयांचा नाश, आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन, इंद्रियांचे नियंत्रण, इंद्रियांवर विजय मिळवणे. अशा प्रकारे मन आणि इंद्रियांवर काहीही वेगळी साधना न करताच केवळ नामाने ताबा मिळवता येतो. शम दमांवेरी हरी झाला म्हणजे शम दम न करताच ते अवेरूनच साधक नामाने हरिरूप होतो आणि त्याला सर्वत्र एक रामच दिसू लागतो. तोच सर्वत्र दिसणं हीच साधनेची परिपक्वता आहे. हरिपाठातले काही अभंग फारच अवघड आहेत. त्यांचा अर्थ समजणं फार कठीण आणि मग ते अनुभवणं तर दूरच राहिलं. आता तू हे सांग पाहू, हरिपाठातला 3रा अभंग, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविणे मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथून चराचर त्यासी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आणि त्यावेळी जसं सुचलं तसं सांगितलं. ते सांगताना सगुण म्हणजे साकार, सत्व रजतम या त्रिगुणांनी युक्त, निर्गुण म्हणजे निराकार या तिन्ही गुणांच्या पलीकडचा असा उल्लेख आला. स्वामीजी लगेच म्हणाले, पण म्हणजे नेमका कसा? मी, सगुणाच्या सापेक्ष निर्गुण, पण त्यातलाही गुण काढून टाकला तर अगुण, गुणांचे अस्तित्वच नसलेला. स्वामीजी, म्हणजे शून्याकार का? मी, नाही, त्याचेच तर अस्तित्व सर्वत्र अधिष्ठित आहे. शून्याचेही अधिष्ठान असलेला, त्याही पलीकडचा, यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. स्वामीजी म्हणाले, या पलीकडचं अनुभवायचंच आहे, ते सांगायचं नाही. स्वामीजी काही क्षण डोळे मिटून स्वस्थ बसले. थोड्या वेळाने स्वामीजी म्हणाले, तो अतिशय सूक्ष्म आहे, तिथे जाणीव देखील पोहोचू शकत नाही, म्हणून गुणांचंही अगुण करूनच त्याचा विचार करावा लागतो. निर्गुण देखील सगुणाच्या सापेक्ष आलं, दोरीवर साप दिसतो, तसेच हे सारे विश्वही भासमान आहे. प्रकाशात दोरी दिसली की साप नाहीसा होतो, म्हणजेच दोरीच्या सापेक्ष साप. दोरी सुद्धा सत्य नाही, त्यामुळे सापही सत्य नाही, काहीच नाही. त्याचा वेध सूक्ष्म सूक्ष्मतम चिंतनानेच घ्यायचा, चिंतनानेच त्याच्याशी तादात्म्य पावता येतं. मी, पण मग निर्गुणाच्या चिंतनासाठी प्रथम सगुणाचा आधार घ्यावा का? स्वामीजी, मूळ निर्गुण रूप आपल्याला कळण्यास फारच कठीण अवघड आहे, म्हणून त्या कृपाळू परमात्म्याने सगुण साकार रूप भक्तांसाठी धारण केलं. राम कृष्णादी अवतार हे असेच निर्गुण रूपच होते, केवळ आपल्याकरता ते सगुण झाले. गुलाबराव महाराज त्यांना अनध्यस्त विवर्त म्हणत. अनध्यस्त म्हणजे शुद्ध मुद्दल स्वरूप निर्गुण, आणि विवर्त म्हणजे भास मात्र सर्परज्जुवत. मूळ शुद्ध परमात्म स्वरूपावरच भासमात्र रूप म्हणजे हे राम कृष्णादी अवतार, किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर अवतार म्हणजे परमेश्वराच्या मूळ निर्गुण स्वरूपाचा भास. रामकृष्णादी अवतार त्यांचं लीलाचरित्र करीत असताना देखील पूर्णपणे निर्गुणच होते. सगळ्यात असूनही ते सर्वांपासून अत्यंत अलिप्त होते. एवढ्यात बारामती आलं आणि बोलणं मध्येच थांबलं. रमेशभाई आणि निर्बलबाबींनी नवीन स्वतंत्र बंगला बांधला होता आणि यावेळी स्वामीजी त्यांच्या बंगल्यात राहणार होते. नवीन बंगल्यात स्वामीजी आणि सरलाताईंचं मोठ्या आनंदाने स्वागत झालं. दारातच औक्षण करून उभय त्यांना घरात घेतलं. नंतर रमेशभाई आणि निर्मलभाबींनी पाद्यपूजा केली. बारामतीत 4 नोव्हेंबर पर्यंत स्वामीजींचे भरगच्च कार्यक्रम होते. त्यात अनुग्रह देणे, भेटीगाठी, पाद्यपूजा यांचा समावेश होता. रविवारी 4 नोव्हेंबरला पुण्याची साधक मंडळी बारामतीला आली होती. महावीर भवन मध्ये साधकांचं एक दिवसाचं शिबिर होतं. संध्याकाळी पुण्याची साधक मंडळी परत गेली. हरिओम तत्सत.